चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जमैका कंपनी घाट्यात साखर कारखाना विकण्याची घोषणा। जमैका फूड कंपनी सध्या घाट्यात असून सेंट थॉमसच्या डैकनफील्ड इथं असणारा कंपनीचा साखर कारखाना विकणार असल्याचं जमैका फूड कंपनी सेप्रोड लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड पंडोहाई यांनी सांगितलं। कंपनीच्या आर्थिक उलाढालीत घसरण झाल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला। साखर कारखाना विकणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। तसंच हा कारखाना खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोधण्यासाठी सेप्रोड यांनी प्राईस वॉटर हाऊस कूपर्स यांना पाचारण केलं आहे, पण कारखान्याची विक्रीची किंमत अजूनही जाहीर झालेली नाही। पंडोहाई म्हणाले, आम्ही PwC कारखान्यासाठी ग्राहक शोधायला सांगितलं आहे। शेतीमध्ये इतर अनेक गोष्टींबरोबर ऊसालाही ठेवलं जातं, त्यामुळं कदाचित ऊस खराब होण्याची शक्यता आहे। म्हणूनच जो कोणी कारखाना खरेदी करेल त्यांनी कारखाना चालू ठेवावा, म्हणजे ऊस पिकासाठी ते योग्य ठरेल। पहिल्या तिमाहीत साखर उत्पादनात सेप्रोडला $150 मिलियन नुकसान झालं होतं, यामुळं कंपनी घाट्यात गेली। यानंतर मात्र कंपनीनं दुसऱ्या उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे।